विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातल्या सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार एकल किंवा समूह पुनर्विकास करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळाच्या विविध विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांचाही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना घरं उपलब्ध करून द्यावीत, मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या धर्तीवर बांधकामाचा दर्जा उत्तम ठेवून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. पुणे शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत महापालिकेला गणेशमूर्ती दान करणाऱ्या भाविकांसाठी मोफत सेंद्रिय खताचं वाटप करण्यात आलं. उरळी देवाची इथं कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प महापालिकेतर्फे राबवण्यात येत असून त्यातून दर्जेदार सेंद्रिय खत तयार केलं जातं. पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणून भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरो केअर कंपनी दरवर्षी या उपक्रमात सहभागी होते. यंदा 1,72,000 गणेशमूर्ती दान करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कंपनीतर्फे शहरातल्या अनेक विसर्जन घाटांवर गणेशमूर्ती दान करणाऱ्या भाविकांना भेट म्हणून सुमारे 15,000 किलो सेंद्रिय खताचं वाटप करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं गणेशोत्सव काळात राबवण्यात आलेल्या निर्माल्य संकलन मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत 256 टन निर्माल्याचं संकलन करण्यात आलं आहे. या उपक्रमामुळे नदी, नाले आणि तलावांमध्ये निर्माल्य टाकण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटलं असून जलप्रदूषण नियंत्रणात ठेवायला मदत झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत संकलित झालेल्या निर्माल्याचा पर्यावरणपूरक पद्धतीनं पुनर्वापर करून त्याद्वारे खतनिर्मिती करण्यात येणार आहे. पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळांनी तातडीनं मंडप आणि रथ रस्त्यातून बाजूला करावेत असं आवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीला वेळ लागल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरील मांडव आणि विसर्जन मिरवणुकीतील रथांनी रस्ते व्यापल्यानं या वाहतूक कोंडीत भरच पडत होती. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हे आवाहन केलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडेवाडा इथं पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ठिकाणी आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याची माहिती पुणे महापालिकेनं दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात या स्मारकाचं काम बंद ठेवण्यात आलं होतं. ते आता पुन्हा वेगानं सुरू झालं असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. पुण्यात यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेसह सीसीटीव्ही प्रणाली आणि रिअल टाईम अॅनालिटिक्सचा उपयोग केला होता. या तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. शनिवारी हजारो भाविक विसर्जन मार्गांवर जमा झाले होते, परंतु शहरातल्या प्रमुख मिरवणूक मार्ग एआय आणि फेशियल रेकॉग्निशन असलेल्या कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली होते. हे सर्व कॅमेरे शिवाजीनगरमधल्या नियंत्रण केंद्राशी जोडलेले होते. त्याचवेळी फरासखाना पोलीस ठाण्यातील एका वॉर रूममधून मैदानावर काम करणाऱ्या पोलीस पथकांशी समन्वय साधला जात होता. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुमारे 250 व्यक्तींना संशयित म्हणून चिन्हांकित करण्यात आलं आणि गुन्हे शाखा अधिकाऱ्यांनी त्यांची पडताळणीही केली. यासाठी 8,00,000 चेहऱ्यांचं स्कॅनिंग करण्यात आलं अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक पवार यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांनी दाखल केलेल्या हरकती आणि सूचनांवर उद्या सुनावणी होणार आहे. सर्व प्रभागातून नागरिकांच्या 318 हरकती आल्या आहेत. ज्या नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत त्या नागरिकांना प्रभागानुसार वेळ देण्यात आली असून संबंधितांनी ओळखपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहण्याचं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे. वातावरणातली वाढलेली आर्द्रता आणि तापमानातील चढउतार यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून राज्यभरात डेंग्यू, चिकनगुनियासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आज अखेर राज्यात डेंग्यूचे 5,962 रुग्ण आढळले असून त्यापैकी पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 265 रुग्ण आहेत. राज्यात चिकनगुनियाचेही 1,945 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या 176 रुग्णांचा समावेश असल्याचं पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. राजेश दिघे यांनी म्हटलं आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 31 तर किमान तापमान 18.5 सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल, तसंच दुपारनंतर हलक्या पावसाचाही अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.